पुढील नोंद आहे जलसंसाधने अर्थात वॉटर रिसोर्सेस. पृथ्वीवरील जल हे एक नैसर्गिक आणि अत्यंत महत्वाचं संसाधन असून त्यामुळे पृथ्वीचा 71% भाग व्यापलेला आहे. जलसंसाधन हे जीवोत्पत्तीच्या आधीपासून अस्तित्वात आलं आणि ते व्यय होऊन पुन्हा पुन्हा निर्माण होणारे अक्षय्य असे संसाधन आहे. पृथ्वीवर विपुल प्रमाणात म्हणजे 1.4 अब्ज घन किलोमीटर इतके जल आहे. तथापि त्यापैकी 97% जल महासागरी असून ते खारे असल्याने फारसे उपयोगी ठरत नाही. 2% जल हिमनग आणि हिमनद्या यात स्थायू अवस्थेत असते तर 1% जल हे नद्या, ओढे, सरोवरे, तलाव, भूमिगत प्रवाह, भूजल, जमिनीची आर्द्रता इत्यादीच्या स्वरूपात असते. महासागरामध्ये तसंच ध्रुवीय प्रदेशात उपलब्ध असलेलं पाणी सहजपणे वापरात आणणं शक्य नसतं. वृष्टी हा जलसंसाधनाचा प्रमुख आणि महत्वाचा स्रोत आहे. कोणत्याही राष्ट्राचं जलसंसाधन हे त्या राष्ट्रातील पर्जन्यवृष्टीच्या प्रमाणावर अवलंबून असतं. पृथ्वीवरती वृष्टी भरपूर होते पण तिचं वितरण असमान आहे. उदाहरणार्थ भारतातील ईशान्य भागात सरासरी पर्जन्यमान 1000 सेंटीमीटर आहे तर दक्षिण अमेरिकेच्या चिली देशाच्या उत्तर भागात कित्येक वर्षे वृष्टी होतच नाही. पृथ्वीच्या पर्यावरणात उपलब्ध असलेल्या जलाचे मुख्यतः 2 वर्ग पुढील प्रमाणे करण्यात येतात. अ अधपृष्ठीय जल, भूपृष्ठाखाली असलेलं पाणी म्हणजे अधपृष्ठीय जल होय. त्याला भूजल किंवा भूमिजल असंही म्हणतात. भूस्तराच्या संरचनेमुळे भूपृष्ठाखाली साठलेलं पाणी, डोंगरातील झऱ्यांचं पाणी, उथळ आणि खोल विहिरीतलं पाणी, कारंजी इत्यादींचा समावेश अधपृष्ठीय जलामध्ये करतात. अशा भूजलाचा संबंध सांडपाण्याशी आला नाही तर हे जल बहुधा जंतुविरहित असते. आ पृष्ठीय जल, नद्या, ओढे, ओहोळ यातून वाहणारे पाणी, तलाव, सरोवरे, समुद्र, महासागर यातलं पाणी, धरणं तसंच बंधारे यामुळे कृत्रिमरित्या साठवलेलं पाणी इत्यादी सर्व पृष्ठीय जलामध्ये मोडतं. जगामध्ये उपलब्ध असलेल्या जलसंसाधनापैकी सरासरी 69% वापर शेतीसाठी, 22% उद्योगासाठी तर 8% घरगुती कामासाठी होतो. हे प्रमाण निरनिराळ्या देशात कमी अधिक आहे. भारतातील जलसंसाधनाचा सर्वाधिक वापर सुमारे 90% शेतीसाठी होतो तर 60% उद्योग आणि 3% घरगुती कामासाठी होतो. मानवी व्यवहार आणि उद्योग पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. पूर्वीच्या काळी गरजेपेक्षा अधिक पाणी उपलब्ध होतं. जगाची लोकसंख्याच मुळे 714 कोटीहून अधिक आहे आणि त्यात निरंतर वाढ होते आहे. लोकसंख्येच्या वाढीमुळे पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. त्यामुळे वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या दरडोई प्रमाणात घट होते आहे. दरवर्षी गोड्या पाण्याच्या वापरात होणारी वाढ मागील 50 वर्षात दुप्पट झाली आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी रोज 20 ते 40 लिटर पाणी लागतं पण जगातील 1 अब्ज लोकांना स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही. तसंच कोट्यावधी लोकांना अनिश्चित आणि अनियमित पाणी पुरवठा होतो. जगातील एकूण जलसाठ्यांपैकी भारतात 4% जल उपलब्ध होते. भारतात जलसंसाधनाची वार्षिक उपलब्धता 1869 अब्ज घनमीटर इतकी आहे. त्यापैकी 1123 अब्ज घनमीटर पाणी वापरण्याजोगं आहे. जलसंसाधनांपैकी 690 अब्ज घनमीटर पृष्ठीय जल असून 433 अब्ज घनमीटर अधपृष्ठीय जल आहे. राष्ट्रातील जलसंसाधनांचा आढावा घेणं, त्याबाबतच्या समस्यांवर उपाययोजना सुचवणं यासाठी राष्ट्रीय जलसंसाधन परिषद आणि राष्ट्रीय जलमंडळ या संस्था कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील जलसंसाधनाची वार्षिक उपलब्धता सुमारे 164 अब्ज घनमीटर पृष्ठीय जल तर 205 अब्ज घनमीटर अधपृष्ठीय जल एवढी आहे. जगात अनेक ठिकाणी पाणी वाटपासंबंधीचे स्थानिक वाद वाढू लागलेत. देशातील आंतरजात राज्यीय तसंच जगातील आंतरराष्ट्रीय संघर्ष होण्यामागे पाणी वाटप हे एक महत्वाचं कारण आहे. सद्यस्थितीत जगातील 31 देशात पाण्याची तीव्र टंचाई असून 2025 सालापर्यंत ती 48 देशांमध्ये होईल असा एक अंदाज आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार 2050 सालापर्यंत पाणी टंचाईचं मोठं संकट ओढवू शकतं. पाण्याचा अतिरिक्त वापर हे जलसंसाधनाच्या टंचाईचं एक कारण आहे. जगातील असंख्य लोक गरजेहून अधिक पाणी वापरतात तर अनेक जण व्यक्तिगत वापर करताना पाणी वाया घालवतात. शेतकऱ्यांना पिकांकरता सिंचनाद्वारे किती पाणी पुरवावं याची जाण असणं आवश्यक आहे. जलव्यवस्थापनासंबंधी गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. जगभर पाणी पुरवठा अपुरा होत असल्याचं जाणवू लागल्यानं जगातील सर्व देशांमध्ये पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची म्हणजेच जलसंधारण करण्याची गरज निर्माण झाली आहे. जलसंधारण या मुद्द्याकडे आपण आता वळूया. उपलब्ध जलसंसाधनांचे संरक्षण, संवर्धन, विकास आणि त्यांचे उपयुक्ततापूर्ण आणि काळजीपूर्वक केलेले व्यवस्थापन म्हणजे जलसंधारण होय. सामाजिक आणि आर्थिक विकास तसंच परिसंस्थांचे सुदृढ अस्तित्व यासाठी पाण्याची नितांत गरज असते. त्यासाठी पाण्याचा उचित वापर करणे आवश्यक असते. पाण्याची गुणवत्ता टिकविणे आणि त्याचा अपव्यय टाळणे हाही जलसंधारणाचाच एक भाग आहे. वृष्टीचे पाणी निरनिराळ्या रूपानं पृथ्वीवर पोहोचतं. या पाण्याच्या प्रवाहावर आणि साठ्यावर नियंत्रण ठेवणं, त्याचं नियमन करणं आणि ते योग्य प्रमाणात आवश्यक तिथे आणि गरजेच्या वेळी उपलब्ध करणं हे जलसंधारणाचे मुख्य कार्य असते. बर्फ, भूजल, नैसर्गिक तळी, नदी, ओढे, दलदलीचे प्रदेश आणि खोलगट भागामध्ये साठलेलं पाणी हे सर्व जलसंधारणाचे नैसर्गिक प्रकार आहेत. भूजलाचे निसर्गत पुनर्भरण होत असते, परंतु ते अधिक प्रमाणात व्हावं यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवण्याची गरज असते. वृक्षांची लागवड केली, पावसाच्या वाहत्या पाण्याला रोध होऊन जमिनीत पाणी मुरणं त्यामुळे सुलभ होतं. वनसंरक्षणामुळे भूजल साठे वाढवता येतात. जमिनीवर समपातळी बांध घातला तर जमिनीत पाणी मुरण्याचं प्रमाण अर्थातच वाढतं. धरणं, बांध, बंधारे इत्यादीमुळे जलाशय निर्मिती होऊन पाण्याचं संधारण करता येतं. अधिकाधिक पाण्याचे शक्य तेवढे नियमन करून सर्वसामान्यांसाठी त्याचा किती उपयोग होतो यावरून जलसंधारणाची कार्यक्षमता ठरते. पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, मानवी आरोग्यासाठी जलसंधारणांतर्गत विविध योजना हाती घेतल्या जातात. मुख्यतः अवर्षण, महापूर आणि पाण्यातून होणारा घातक सूक्ष्मजीव प्रसार टाळण्यासाठी किंवा त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी काही प्रकल्प योजले जातात. काही प्रकल्प जलसिंचन, उद्योग वाढ, विद्युत निर्मिती, वनसंधारण, शेती समृद्धी, मत्स्योत्पादन वाढ इत्यादींसाठी आखतात. तसंच नौकाविहार आणि इतर करमणुकीची अथवा मनोरंजनाची साधनं यासाठीही जलसंधारण प्रकल्प हाती घेतले जातात. पाणी पुरवठा नियमितपणे करणे आणि तो किफायतशीररित्या राबवता येईल अशी व्यवस्था करणं हे कौशल्यपूर्ण जलसंधारणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि ते असं असावं लागतं. जलसंधारणामुळे पुढील बाबी साध्य होऊ शकतात. एक, शाश्वतता. परिसंस्थेतील पाण्याचा उपसा त्यातील पुनर्भरणाच्या प्रमाणापेक्षा कमी केला तर पाण्याचा शाश्वत पुरवठा होऊ शकेल. दरडोई पाणी वापरात घट केल्यास नकळत जलसंधारण घडून येईल. दोन, ऊर्जा संधारण. जलव्यवस्थापनासाठी विजेचा वापर होतो, त्यासाठी 15% वीज वापरली जाते. पाण्याचा वापर घटला तर ऊर्जेचीही बचत होईल आणि ऊर्जा संधारण साधता येईल. तीन, अधिवास संधारण. गोड्या पाण्याचा वापर कमी झाल्यास गोड्या पाण्यातील सजीवांना संरक्षण मिळेल. जलसंधारणाचे काही अप्रत्यक्ष मार्ग पुढील प्रमाणे आहेत. एक, उपलब्ध असलेलं पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. दोन, पाणलोट क्षेत्रात झाडे वाढवा. तीन, बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची तूट कमी करण्यासाठी जलाशयाच्या पृष्ठभागाचा विस्तार कमी ठेवा. चार, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करा. पाच, वर्षा जलसंकलन पद्धतीचा अवलंब करा. 6. जलाशयावर वाऱ्याचे झोत कमी प्रमाणात येतील अशी तरतूद करा. 7. बाष्पीभवनाची प्रक्रिया मंदावण्यासाठी जलाशयातील जलपृष्ठावर ऑक्टेडेकॅनॉल असे पदार्थ पसरवा. 8. नळ जोडण्यातून होणारी पाण्याची गळती थांबवा. आणि 9. पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करा. उदाहरणार्थ 1. मलवाहिन्यातून आणि औद्योगिक प्रकल्पातून बाहेर आलेलं पाणी निर्जंतुक, क्षारविरहित आणि निर्धोक करून शेतीसाठी वापरायचं. 2. शुद्ध झालेलं पाणी पुन्हा नदीच्या पात्रात सोडायचं. 3. पाणथळ जमिनीचा निचरा करून उपलब्ध झालेलं पाणी इतर कामांसाठी वापरायचं. 4. कारखान्यातून बाहेर पडणारी पाण्याची वाफ थंड करून तिचं पाण्यात रुपांतर करायचं. आणि थंड झालेलं पाणी अन्य कामांसाठी काटकसरीनं वापरायचं. 5. डोंगराळ प्रदेशातील बारमाही लहान लहान जलप्रवाह एकत्रित करून त्यावर पाणचक्क्या चालवायच्या आणि पाणचक्कीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या शेतीसाठी त्याचा उपयोग करायचा. 6. विद्युत निर्मितीसाठी वापरलेलं पाणी पुन्हा विद्युत निर्मितीसाठीच वापरायचं. 7. म्हणजे काय? अणुऊर्जा निर्मितीनंतर बाहेर सोडलेलं पाणी संस्करण करून पुन्हा वापरायचं. हेतू पुरस्सर अथवा अनवधानाने पाणी दूषित झालं तर त्याचं शुद्धीकरण करणं आणि ते पाणी पुन्हा दूषित होणार नाही याची काळजी घेणं हेही जलसंधारणाचं एक अंग आहे. जलसंधारणामध्ये भूजल आणि पृष्ठीय जलाच्या व्यवस्थापनाला अधिक महत्व दिलं जातं. पण सागरी किनाऱ्यालगतच्या भागातील जलव्यवस्थापन तेवढंच महत्वाचं असतं. समुद्र किनाऱ्यालगतच्या पाण्यापासून मनुष्याला मोठ्या प्रमाणात अन्न उपलब्ध होतं. सागरी जल हे पर्यटकांचे मनोरंजन आणि करमणुकीचे महत्वाचे संसाधन आहे. मत्स्योत्पादनासाठी किनाऱ्याजवळील पाण्याचे गुणधर्म मत्स्योद्योगाला पोषक होतील असे जलसंधारणाचे उपाय योजणे आवश्यक असते. काही भागामध्ये सागरी जलाचे पिण्याच्या पाण्यात रुपांतर करणारी संयंत्रेही बसवण्यात आलेली आहेत. जलसंसाधनाच्या विकासाचा हा उत्तम दाखला आहे. महाराष्ट्रामध्ये जलसंधारणाच्या अनेक योजना शासकीय तसंच स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविल्या जातात. उदाहरणार्थ राज्यात राष्ट्रीय सरोवर संधारण योजना कार्यान्वित आहे. या योजनेचा उद्देश शहरी आणि निमशहरी भागातील पर्यावरणदृष्ट्या दर्जा खालावलेले तलाव पूर्ववत करून त्यांचे संधारण करणे हा आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील काही तलावांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. राष्ट्रीय योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र राज्य सरोवर संधारण योजना सुरू करण्यात आली आहे. नदी, तलाव, ओढे असे पाण्याचे स्रोत हे भूजलाची पातळी वाढवण्यासाठी, जैवविविधता आणि स्थानिक सूक्ष्म हवामानाचा समतोल राखण्यासाठी, तसंच पिण्याचं पाणी, मत्स्योद्योग, मनोरंजन, पूरनियंत्रण इत्यादीसाठी उपयोगी असतात. त्यांचं महत्व विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने काही तलावातील पाण्याचे संधारण करण्याचे कार्य सुरू केले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत जलसंधारणाचे प्रकल्प गाव पातळीवर राबवले जात आहेत. अशा कल्पक प्रकल्पांना शासनाने प्रोत्साहन दिले असून काही ठिकाणी शासन आणि स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन जलसंधारणाचे प्रकल्प राबवित आहेत. ही नोंद जयकुमार मगर यांनी लिहिली आहे. आता आपण पुढील नोंदीकडे वळूया, जी आहे जल संस्करण अर्थात वॉटर ट्रीटमेंट. विविध गरजांसाठी वापरण्यास अधिक उपयुक्त व्हावे म्हणून पाण्यावर करण्यात येणारी शुद्धीकरण प्रक्रिया म्हणजे जलसंस्करण. पाण्यातील मलिन किंवा दूषित घटक नाहीसे करणे हा जलसंस्करण करण्यामागील प्रमुख हेतू असतो. पाण्यातील मलिन दूषित घटक घालविणे अथवा पाण्यात एकवटलेली दूषित द्रव्ये घालविण्याच्या या प्रक्रियेमुळे पाणी अधिक उपयुक्त ठरते. अशा पाण्याचा जीवसृष्टीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नसल्यामुळे ते नैसर्गिक पर्यावरणात परत सोडता येते. निसर्गातील पाण्यात अनेक प्रकारची खनिजे, कार्बनी संयुगे, क्षार, सूक्ष्मजीव, सांडपाणी, मैला, निरनिराळ्या वनस्पती इत्यादी कार्बनी आणि अकार्बनी अपद्रव्ये मिसळलेली असतात. पाण्यात असणाऱ्या या पदार्थाचे एक तरंगणारे, दोन निलंबित, तीन कलिली आणि चार विद्राव्य असे चार गट करता येतात. या अपद्रव्यांमुळे पाणी दूषित होऊन रोगांचा फैलाव होण्याचा संभव असतो. तसंच पाण्याला रंग, चव, वास येतो आणि ते पाणी कठीण अफेनद बनण्याची शक्यता असते. शहराला ज्याप्रमाणे स्वच्छ, चवदार आणि आरोग्यदायक पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा करणं जरूर असतं ना, तसंच निरनिराळ्या उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी लागत असतं. असं पाणी दैनंदिन वापरासाठी आणि उद्योगधंद्यांकरता लागणारं आवश्यक पाणी मिळवण्यासाठी अशुद्ध पाण्यावर विविध जलसंस्करण प्रक्रिया कराव्या लागतात. जलस्थित्यंतर चक्रात किती प्रमाणात भौतिक, रासायनिक, जैविक अधिक्षेप झालेला असतो त्याच्यावर जलसंस्करणाच्या प्रक्रिया अवलंबून असतात. पाण्यातील रासायनिक पदार्थांचा शरीरावर अनिष्ट परिणाम होतो, त्यामुळे पाणी शक्य तेवढं स्वच्छ, आरोग्यदायक आणि पिण्याला योग्य असं करण्याच्या हेतूनं जलसंस्करण करून पाणी शुद्ध करता येतं. जलसंस्करण केल्यामुळे पाण्याची उपयुक्तता वाढते. पिण्याचं पाणी किती प्रमाणात शुद्ध केलं पाहिजे यासंबंधी विशिष्ट मानकं आहेत. 1961 जागतिक आरोग्य संघटनेने प्रगत देशांसाठी एक आणि विकसनशील देशांसाठी एक अशी दोन मानकं तयार करण्यात आलेली आहेत. भारत सरकारने सुद्धा अशी मानके तयार केलेली आहेत. या सर्व मानकांमध्ये पाण्यातील अशुद्ध पदार्थांच्या कमाल मर्यादा दर्शवल्या आहेत. त्यानुसार पाणी शुद्ध करणं अपेक्षित असतं. सुरक्षित पिण्याचं पाणी 1974 या कायद्यानुसार सर्व पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पांना पाण्याची गुणवत्ता राखावी लागते. हा कायदा पाण्याच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्माशी आणि पाण्याच्या प्रदूषणाशी संबंधित आहे. पाण्यातील प्रमुख प्रदूषके सूक्ष्मजीव, रासायनिक संयुग तसंच पाण्याची चव, रंग, वास बदलणारे घटक, पाण्यात तरंगणारे घटक कमी करण्याकरता आणि पाण्याचा कठीणपणा कमी करण्याकरता असे जलसंस्करण प्रकल्प उभारले जातात. जलसंस्करण करण्यासाठी भौतिक आणि रासायनिक अशा दोन पद्धतींचा वापर करतात. भौतिक प्रक्रियेमध्ये अवसाधन व निचरण प्रक्रिया विस्तृत प्रमाणामध्ये वापरली जाते. अवसाधन म्हणजे अशा मिश्रणातील निव्वळ द्रव वेगळा करण्याची प्रक्रिया. प्रामुख्याने पाण्याचा गढूळपणा कमी करण्यासाठी या पद्धतीचा वापर करतात. या प्रक्रियेत पाण्यातील स्थायू पदार्थ वेगळे करण्यासाठी पाणी पुरेसा वेळ स्थिर ठेवलं जातं. त्यामुळे त्यातील तरंगणारे स्थायू पदार्थ गुरुत्वाकर्षणाने पाण्याच्या तळाशी जमा होतात आणि वर केवळ पाणी राहते. त्यानंतर किंचित गढूळ राहिलेल्या पाण्याला तुरटीचा खडा फिरवून तो गढूळपणा कमी केला जातो. त्यामुळे उरलेले तरंगणारे मातीचे कण बहुशी खाली बसून पाणी शुद्ध होतं. पाण्यावर संस्करण करण्याची ही पूर्वापार चालत आलेली अतिशय सोपी आणि किफायतशीर प्रक्रिया आहे. भौतिक जलसंस्करणात काही ठिकाणी पाणी वेगवेगळ्या चाळण्यामधून वाहून नेतात आणि पाण्यामध्ये तरंगणारे कण वेगळे करतात. काही ठिकाणी कोळसा, वाळू, लहान गोटे यांच्या थरातून पाणी झिरपून नको असलेले घटक बाजूला केले जातात. पाण्यातील कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, सल्फाईट तसंच लोह, मॅंगनीज आणि तेल वेगळं करण्यासाठी पाण्यात ओझोनयुक्त हवेचे झोत सोडले जातात किंवा पाणी धबधब्याप्रमाणे उंचावरून खाली सोडले जाते. वैयक्तिक किंवा घरगुती वापरासाठी पाणी उकळून वापरतात. काही देशात पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी अतिनील किरणांचे संस्करण केले जाते. अतिनील किरण म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज. सैन्य दलामध्ये सीमेवर अशा प्रकारचे जलसंस्करण उपयुक्त आणि सोयीचं ठरतं. अणुवीज निर्मिती प्रकल्पातही पाण्यावर अतिनील किरणांद्वारे संस्करण करतात. घरगुती वापरासाठी असलेल्या जलशुद्धीकरण उपकरणात हीच प्रक्रिया वापरतात. रासायनिक जलसंस्करण ही अलीकडच्या काळात विकसित झालेली प्रक्रिया आहे. या पद्धतीत क्लोरीन वायूचा वापर केला जातो. क्लोरीन खेरीज ब्रोमीन आयोडीन यांचाही वापर करतात. जर पाण्यामध्ये क्लोरीन किंवा आयोडीन अधिक प्रमाणात राहिलं तर पाण्याला उग्र वास येतो. तसंच काही उद्योगांना क्लोरीन आणि आयोडीन विरहित पाणी लागतं. अशावेळी पाण्यातील अतिरिक्त क्लोरीन व आयोडीन काढून टाकावं लागतं. यासाठी सल्फर डायऑक्साईड, सोडियम बायसल्फाईट, सोडियम सल्फाईट, सोडियम थायोसल्फेट इत्यादी रसायनं वापरण्यात येतात. ओझोन हा वायू कृत्रिम रीतीने तयार करून सूक्ष्मजीवांचा नाश करण्यासाठी पाण्यामध्ये मिसळतात. ओझोनमुळे पाण्यातील सूक्ष्मजीव नष्ट होतात. तसेच पाण्याचा रंग आणि दुर्गंध आपोआप नाहीसे होतात. मोरसुदाचा उपयोग पाण्यातील सूक्ष्म वनस्पती नष्ट करण्यासाठी केला जातो. अत्यंत कमी प्रमाणात असलेल्या चांदी आणि तांबे यांच्या कणांमुळे सूक्ष्मजीवांचा नाश होतो. कठीण पाण्याचे रूपांतरण साध्या पाण्यात अफेनद पाण्याचे फेनदीकरण करण्यासाठी पाणी उकळणं, पाण्यात चुना किंवा सोडा मिसळणं किंवा आयन विनिमय प्रक्रियांचा वापर करतात. पाण्यामध्ये विरघळलेले अपायकारक वायू पाण्याबाहेर काढून टाकण्यासाठी वायुमिश्रण पद्धती वापरली जाते. याच वेळी सक्रियत कार्बन वापरून पाण्याला नको असलेले रंग वास आणि रुची काढून टाकण्यात येते. जगातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी समुद्राचे अथवा इतरत्र मिळणारे क्षारमिश्रित मचूळ पाण्याचे निक्षारीकरण करून त्याचे साध्या पाण्यात रूपांतर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. खाऱ्या पाण्याचे निक्षारीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या जलसंस्करण प्रक्रिया वापरतात. त्यापैकी ऊर्ध्वपातन ही एक असून या प्रक्रियेत वेगवेगळ्या पद्धती आहेत. दिवसेंदिवस लोकसंख्या आणि उद्योगधंदे यांच्या वाढीमुळे पाण्याची गरज वाढत आहे. नैसर्गिक पाणीपुरवठा मर्यादित असल्याने तो अपुरा पडत आहे. त्यामुळे शहरातून निर्माण होणारे वाहित मल, सांडपाणी व विशेषत औद्योगिक द्रव अपशिष्ट यांचा पुनर्वापर करून घेणं हे अनेक दृष्टींनी फायदेशीर ठरत आहे. पाण्याच्या अशा पुनर्वापरासाठी विविध प्रकारे जलसंस्करण करून पाण्याचं शुद्धीकरण करणे ही आजची गरज बनली आहे. ही नोंद ज भ चौगुले आणि वसंत चौधरी यांनी मिळून लिहिली आहे.